शीर्षक,
टाइटल,
छुट्टी,
उर्लाउब,
से,
आउस,
पोस्टकार्ड,
पोस्टकार्टे,
विवरण,
बिश्राइबुंग,
अन्ना,
अन्ना,
अपनी,
ईरा,
दादी,
ओमा,
को,
आइना,
एक,
आइने,
सरल,
einfache,
लिखती,
schreibt,
है,
hat,
और,
und,
बताना,
beschreibt,
है,
ist,
उसने,
sie,
अब,
bisher,
तक,
hat,
क्या,
was,
अनुभव,
erlebt,
किया,
haben,
मौसम,
das Wetter,
कैसा,
wie,
नमस्ते,
hallo,
मैं,
ich,
अब,
jetzt,
मैं,
im,
हूँ,
bin,
मौसम,
Wetter,
बहुत,
sehr,
अच्छा,
schon,
हम,
wir,
समुद्र,
mehr,
के,
am,
पास,
in der Nähe,
है,
sind,
तट,
Strand,
सुंदर,
schon,
हर,
jeden,
दिन,
Tag,
तैरती,
schwimme,
यहाँ,
hier,
का,
von,
खाना,
essen,
खास,
besonders,
स्वादिष्ट,
lecker,
मैंने,
ich habe,
कई,
viele,
दोस्त,
Freunde,
बनाए,
geschaffen,
है,
haben,
कल,
gestern,
मैं,
ich,
नाव,
boot,
से,
mit,
गई,
gefahren,
थी,
bin,
ये,
es,
रोमांचक,
aufregend,
था,
war,
आज,
heute,
एक,
ein,
बाजार,
Markt,
देखूंगी,
besuche,
कल,
morgen,
संग्रहालय,
Museum,
जाऊंगी,
besuchen,
बहुत,
viele,
सी,
sehr,
दिलचस्प,
interessante,
चीजें,
Dinge,
है,
gibt,
तुम्हें,
dir,
भेज,
sende,
रही,
tun,
आशा,
hoffe,
करती,
tun,
की,
das,
तुम्हारा,
dein,
समय,
Zeit,
अच्छा,
gute,
बीत,
verbringen,
रहा,
hat,
जल्दी,
bald,
मिलेंगे,
sehen,
की,
von,
और,
aus,
से,
zu,
प्यार,
Liebe,
भरे,
gefüllt,
शुभकामनाएं,
Grüße,
पाउला,
Paulas,
का,
erste,
पहला,
erste,
साक्षात्कार,
interview,
पाउला,
Paula,
अपने,
ihr,
स्कूल,
Schülerzeitung,
समाचार,
Zeitung,
पत्र,
Zeitung,
के लिए,
für,
पहला,
erstes,
करती है,
führt,
और,
und,
सीखती है,
lernt,
की,
das,
प्रश्न,
fragen,
कैसे,
wie,
तैयार करें,
vorbereitet,
उत्तर,
antworten,
नोट करें,
notiert,
थोड़ी सी,
ein bisschen,
nervous,
nervös,
है,
ist,
उसने,
sie,
कई,
viele,
तैयार,
vorbereitet,
किए,
hat,
है,
haben,
साक्षात्कारकर्ता,
interviewpartner,
एक,
ein,
शिक्षक,
lehrer,
है,
ist,
उसे,
ihm,
प्रश्न,
frage,
पूछती है,
stellt,
मैत्रीपूर्ण,
freundlich,
जवाब,
antwortet,
देता है,
gibt,
सब कुछ,
alles,
ध्यान से,
sorgfältig,
नोट करती है,
notiert,
वह,
sie,
और,
weitere,
धैर्यपूर्वक,
geduldig,
समझाता है,
erklärt,
से,
mit,
संतुष्ट,
zufrieden,
को,
beim,
धन्यवाद देती है,
dankt,
फिर,
dann,
वह,
sie,
कक्षा,
Klassenzimmer,
में,
ins,
लौट आती है,
zurück,
अपने,
ihrem,
पहले,
ersten,
से,
über,
खुश है,
froh,
कक्षा,
Klasse,
में,
in,
बच्चे,
die Kinder,
अपने,
ihren,
अनुभवों,
Erlebnissen,
के बारे में,
von,
बताते हैं,
erzählen,
बताती हैं,
erzählt,
सभी,
alle,
बड़े,
interessiert,
ध्यान से,
zu,
सुनते हैं,
hören,
को लगता है,
fühlt sich,
जैसे,
wie,
एक,
eine,
असली,
echte,
पत्रकार,
Journalistin,
इस,
dieses,
अनुभव
Erlebnis
को
wird
कभी नहीं
nie
भूलेगी
vergessen
अप्रत्याशित
unvorhersehbar
तूफान
Sturm
Tim और
und
Lara अपने
Iris
Camping अवकाश
Urlaub
के
des
दौरान
während
अप्रत्याशित
unerwarteten
का
einen
अनुभव
erleben
करते
machen
है
sind
इस
diesem
पर
über
चर्चा
sprechen
करते
tun
है
sie
की
wie
मौसम
wetter
उनकी
ihre
योजनाओं
pläne
को
auf
कैसे
wie
प्रभावित
beeinflusst
करता
macht
है
ist
वे
sie
शांति
friedlich
से
mit
जंगल
wald
में
in
डेरा
zelt
डाले
gemacht
हुए
haben
थे
waren
आसमान
himmel
साफ
klar
था
war
सूरज
sonne
चमक
schien
रहा
ist
अचानक
plötzlich
बादल
wolken
गिर
zogen
गए
auf
जोरदार
stärker
हवा
wind
चलने
zum wehen
लगी
begann
अपने
ihrem
तंबू
zelt
शरण
schutz
लेने
nehmen
लगे
begannen
बारिश
regen
तेजी
stark
शुरू
begonnen
हो
sein
गई
ist
उम्मीद
erwartet
से
als
ज्यादा
mehr
शक्तिशाली
stärker
ने
sagte
कहां
gesagt
हमें
wir sollten
सुरक्षित
sicher
में
im
रहना
bleiben
चाहिए
sollten
ने
stimmte
सहमति
zustimmung
जताई
äußerung
गर्म
heiße
चॉकलेट
Schokolade
बनाई
gemacht
पूरी
ganze
रात
Nacht
चलती
dauerte
रही
weiter
सुबह
morgen
साफ
klärte
हो
sich
गया
würde
ने
entschieden
प्रकृति
Natur
का
von
आनंद
genießen
फैसला
Entscheidung
किया
gemacht
पेड़
Bäume,
हरे,
grün,
जीवंत,
lebendig,
पक्षी,
Vögel,
खुशी,
fröhlich,
चहक,
zwitschern,
रहे,
sind,
तरोताजा,
frisch,
महसूस,
fühlen,
कर,
machen,
छात्रावास,
WG,
में,
in,
वसंत,
Frühjahr,
की,
der,
सफाई,
putzen,
एक,
ein,
चार,
vier,
सहनिवासी
Mitbewohner
मिलकर
gemeinsam
तय
vereinbaren
करते
planen
है
sind
कार्य
Aufgaben
विभाजन
Verteilung
योजना
plan
बनाते
machen
और
und
अपने
ihre
घरेलू
Haushalts
उपकरणों
Geräte
को
zu
संगठित
organisieren
करते
machen
यह
es
एक
ein
धूपभरी
sonniger
शनिवार
samstag
की
von
सुबह
morgen
है
ist
अन्ना
anna
जो
die
सहनिवासियों
mitbewohnerinnen
में
unter
से
von
एक
eine
जल्दी
früh
जाग
wacht
जाती
auf
वह
sie
रसोई
Küche,
सफाई
putzen,
करना
zu,
शुरू
beginnt,
करती
macht,
टॉम
Tom,
उसका
ihr,
बर्तन
Geschirr,
धोने
abwaschen,
में
bei,
उसकी
ihr,
मदद
Hilfe,
करता
hilft,
झाड़ू
besen,
टूट
kaputt,
गया
ist,
वे
sie,
नया
neuen,
खरीदने
kaufen
का
von
फैसला
entscheid
बाद
später
एलेक्स
एलेक्स
लीजा
लीजा
सफाई
पुट्स
अभियान
एक्शन
में
एन
शामिल
श्लीसन
हो
सिच
जाते
एन
वैक्यूम
स्टाउबसाउगर
क्लीनर
रेनिगर
ले
निम्ट
लेता
auf
विशेष
spezielle
सफाई
reinigung
समाधान
lösung
के
von
साथ
mit
bathroom
badezimmer
की
das
साथ
gemeinsam
पुराने
alte
धूल
staubige
खट्टे
weg
कालीन
teppich
को
das
हटाते
reißen
दोपहर
mittag
तक
bis
break
pause
लेते
machen
साथ
zusammen
खाना
essen
खाते
essen
खाने
nach
बाद
nachdem
अपना
ihre
काम
arbeit
जारी
fort
रखते
setzen
दोपहर
nachmittag
आंगन
hof
को
den
साफ
fegen
नए
neue
फूल
blumen
लगाते
pflanzen
शाम
abends
को
an
अपनी
ihre
मेहनत
arbeit
परिणाम
ergebnis
देख
sehen
कर
an
प्रसन्न
bewundern
होते
werden
वसंत
frühjahrs
थकीला
anstrengend
थी
war
पर
aber
बहुत
sehr
सफल
erfolgreich
रही
war
सहनिवासियों
Mitbewohner
को
von
पूरे
vollen
किए
getan
गए
sind
पर
auf
गर्व
stolz
महसूस
fühlen
होता
ist
इस
diese
परंपरा
tradition
हर
jedes
साल
Jahr
रखने
setzen
निर्णय
Entscheidung
लेते
nehmen
पुराने
alten
दोस्तों
Freunde
का
der
वार्षिक
jährliche
मिलन
treffen
मैक्स
max
अपने
seinen
स्कूल
schul
के
mit
दोस्तों
freunden
के
des
साथ
mit
की
des
योजना
planen
बना
machen
रहा
ist
है
ist
वे
sie
संभावित
mögliche
गतिविधियों
Aktivitäten
पर
zum
चर्चा
besprechen
करते
machen
है
ist
निमंत्रणों
Einladungen
को
der
व्यवस्थित
organisieren
और
und
सप्ताहांत
das Wochenende
की
der
योजना
Plan
के
der
सभी
alle
विवरण
Details
साफ
klaren
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.